विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उमेश राजदेरकर, संचालक मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा. आज आपण प्रथम वर्षाचा आपला जो अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातला एसओसी 101 सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम यातील पुस्तक क्रमांक 3 अर्थशास्त्र व भूगोल यातील अर्थशास्त्राच्या घटकाबद्दल माहिती करून घेणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे उपभोग व उत्पादन. यापूर्वी मी आपल्याशी संवाद साधला होता तेव्हा या संकल्पनांचं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. पण आज आपण प्रथम वर्ष बीएच्या या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून या विषयाची अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, अशी एकही व्यक्ती नाही की जिचा अर्थशास्त्राशी संबंध आलेला नाही. प्रत्येक व्यक्तीचा जीवनात दररोज अर्थशास्त्राशी संबंध येतो. अनेक वेळा अर्थशास्त्र हे अधिकाधिक सामाजिक शास्त्र बनत चाललेलं आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक संस्थेला, प्रत्येक सरकारला, प्रत्येक देशाला कोणती ना कोणती आर्थिक समस्या ही भेडसावतच असते, किंवा आपल्याजवळील संसाधनांचं वाटप कशा पद्धतीनं करावं हा प्रश्नही त्यांना भेडसावत असतो. आणि अर्थशास्त्र हे या स्वरूपाचं आपल्याला मार्गदर्शन करतं की आपल्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी वापराची साधने यांचा मेळ कसा घालायचा. आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक जण कोणतं ना कोणतं काम करून उत्पन्न मिळवत असतो. आता उत्पन्न म्हणजे काय तर आपल्या बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता यांचा वापर करून प्राप्त केलेले पैसा रुपी भाग किंवा उत्पन्न. आता प्रत्येक व्यक्ती जर शारीरिक कष्ट करत नसेल तर ती आपले बौद्धिक श्रम वापरत असेल आणि त्या बौद्धिक श्रमाच्या वापरातून तिला जो मोबदला मिळतो तो पैसा रुपी मोबदला हा उत्पन्न म्हणून ओळखला जातो. आता एकदा उत्पन्न मिळवल्यावर मग आपल्या अनेक गरजा असतात. म्हणजे आता बघा, अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाची पण संकल्पना आहे, गरजांची पण संकल्पना आहे, मागणीची संकल्पना आहे, पुरवठ्याची संकल्पना आहे, उत्पादनाची संकल्पना आहे, उपभोगाची आणि उपयोगितेची संकल्पना आहे. आता या प्रत्येक संकल्पनेचा आपण विस्ताराने अभ्यास करूया. पहिलं मी आपल्याला सांगितलं की उत्पन्न म्हणजे काय तर आपल्या शारीरिक व बौद्धिक क्षमता वापरून आपण प्राप्त केलेलं पैसा रुपी मोबदला. आता हा मोबदला आपण का मिळवतो, कारण आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात. या गरजा कोणत्या असतात? एक आवश्यक गरजा असतात, अन्न पाणी वस्त्र निवारा, या आपल्या आवश्यक गरजा आहेत. या जर भागल्या नाही तर आपला मृत्यू होईल, आपल्याला जीवन जगणं शक्य होणार नाही. अनेक देशांमध्ये आपण पाहतो की युनायटेड नेशन्स ही संस्था गरीब देशातील मुलांकरता, तिथल्या लोकांकरता अन्न पुरवत असतं. अन्नाची पाकिटं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये किंवा जेव्हा पूर येतो त्यावेळेला किंवा ज्या वेळेला गरीब देशातील लोकांना आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण देखील करणं शक्य होत नाही त्यावेळेला अन्य देश त्या राष्ट्रांना मदत करतात. म्हणजे काय करतात तर त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे, निवाऱ्याची गरज आहे, ही गरज त्या ठिकाणी भागवतात. म्हणजे या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय मानवाचं अस्तित्व हे उरणार नाही. म्हणून या गरजा ज्या आहेत या गरजा भागवण्याकरता आपल्याला उत्पन्न मिळवावं लागतं. आता हे उत्पन्न आपण या वस्तू व सेवांवर खर्च करतो. आता ज्या वेळेला वस्तू व सेवा असं आपण म्हणतो तेव्हा त्या वस्तू व सेवांचं उत्पादन हे कोणीतरी करणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्वी अशी रचना होती की मला जी वस्तू हवी आहे ती वस्तू मी स्वतः तयार करत असे आणि जी वस्तू मला तयार करता येत नाही ती वस्तू मी माझ्या वस्तूच्या बदल्यात अन्य लोकांकडनं किंवा दुसऱ्याकडनं घेत असे. त्याला आपण बार्टर सिस्टीम किंवा वस्तू विनिमय पद्धत असं म्हणतो. अजूनही काही ठिकाणी ही पद्धत चालू आहे. म्हणजे श्रमाचा मोबदला हा हा पैशाच्या स्वरूपात न देता एक 5 किलो बाजरी किंवा 5 किलो गहू या स्वरूपात दिला जातो। किंवा माझ्याकडे कापड तयार करण्याचं कौशल्य आहे, कापूस आहे माझ्या घरी आणि मी कापडाचं उत्पादन करून मला हवे असणारे गहू मी अन्य शेजारच्याकडनं किंवा दुसऱ्याकडनं घेईल। तर आता पूर्वी ही पद्धत होती आणि त्यामुळे पैशाचा वापर हा जास्त होत नव्हता, किंबहुना वस्तुविनिमय पद्धत हीच खूप प्रभावी त्यावेळेला होती। पण आता जसजसं विशेषीकरण झालं, श्रम विभागणी झाली, त्यामुळे उत्पादनाची पद्धत बदलली। औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की जी वस्तू पूर्वी आपण हाताने बनवत होतो ती वस्तू आता यंत्राच्या साह्याने तयार होऊ लागली। ज्या वेळेला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि तिचं लोण संपूर्ण जगभर पसरलं, तसतसं यंत्राचा वापर हा अधिकाधिक होऊ लागला आणि यंत्राचा वापर झाल्यामुळे वस्तू ही सुबक आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागली। म्हणजे उत्पादनाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अन्य लोकांवर किंवा उत्पादकांवर ढकलण्यात आली। म्हणजे मला जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर मी काय करतो की माझ्याजवळ असलेले पैसे त्या विक्रेत्याला किंवा उत्पादकाला देतो आणि मला हवी असणारी वस्तू मी विकत घेतो। आता या ठिकाणी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांचा समावेश झालेला आपल्याला आढळून येईल। जसं मी मग म्हटलं की ज्या वेळेला आपल्याकडे उत्पन्न आहे आणि आपल्या एखादी वस्तू खरेदी करायची आहे त्यावेळेला आपल्याला उपभोगाची इच्छा होते। आता उपभोग म्हणजे काय, तर वस्तूच्या अंगी आपली गरज भागवण्याची जी शक्ती असते त्या शक्तीला उपयोगिता म्हणतात आणि त्या वस्तूची उपयोगिता आपण वापरली म्हणजे त्या वस्तूचा उपभोग घेतला असं आपण म्हणतो। म्हणजे जर गरज भागवायची असेल तर काय आवश्यक आहे, तुमच्याकडे उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला तशा प्रकारची वस्तू जी तुम्हाला हवी आहे ती उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक आहे, तरच उपभोगाची क्रिया ही होऊ शकते। आता आपली गरज पूर्ण एखादी वस्तू करते म्हणजे त्या वस्तूमध्ये उपयोगिता असते। म्हणजे आता आपण बघा कोणत्या कोणत्या संकल्पना अभ्यासला, उत्पन्न पाहिलं, उपभोग पाहिलं आणि आता उपयोगिता आपण अभ्यासत आहोत। उपयोगिता म्हणजे काय, तर वस्तूच्या अंगी मानवी गरज भागवण्याची जी शक्ती असते त्याला उपयोगिता असं म्हणतात। जर एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता नसेल तर त्या वस्तूला अर्थातच मागणी येणार नाही, कारण ती कोणाचीच उपयोगिता किंवा गरज ही भागवत नाहीये। म्हणून वस्तूला जर मागणी यावायची असेल तर त्या वस्तूमध्ये उपयोगिता असणं हे खूप आवश्यक आहे। आता आपण ज्या वेळेला मागणी करतो, समजा मला एखाद्या वस्तूची गरज आहे, तर नुसतं गरज आहे असं म्हणून चालणार नाही, तर माझ्याकडे काही शक्यता किंवा काही कुवत किंवा कपॅसिटी देखील असणं आवश्यक आहे। आता ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज वाटते आणि ती वस्तू तुम्हाला खरेदी करावीशी वाटते त्यावेळेला दोन गोष्टींची आवश्यकता असते। एक म्हणजे वस्तूची किंमत देण्याकरता तुमच्याजवळ आर्थिक कुवत पाहिजे किंवा तुमच्याकडे तेवढं पैसा रुपी उत्पन्न पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ती वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा पाहिजे। म्हणजे ज्या वेळेला वस्तू खरेदी करण्याचं पाठबळ किंवा कुवत आणि वस्तू खरेदी करण्याची इच्छा या दोन गोष्टींचा संयोग होतो त्यावेळेला एखाद्या वस्तूकरता मागणी निर्माण होते। म्हणजे मागणी ही संकल्पना देखील अर्थशास्त्रीय संकल्पना आहे, हे आपण कृपा करून लक्षात घ्या। आपण हा शब्द दैनंदिन जीवनात वारंवार वापरत असतो, परंतु त्याचा नेमका जो अर्थ आहे तो अर्थ हा आहे की तुमच्याकडे वस्तू खरेदी करण्याची शक्ती आहे आणि त्याचबरोबर वस्तू खरेदी करण्याकरता जी आर्थिक कुवत लागते, जी आर्थिक शक्ती लागते ती तुमच्याकडे आहे। कल्पना करा की मला खूप वाटतं की मी खूप मोठी गाडी घ्यावी, परंतु जर माझ्याकडे आर्थिक शक्ती नसेल तर माझी ही मागणी प्रत्यक्षात येऊ शकणार नाही। या उलट जर माझ्याकडे भरपूर पैसे आहेत पण मला गाडी घेण्याची इच्छाच नाहीये, तरी देखील गाडीची मागणी किंवा गाडी करता मागणी ही प्रत्यक्षात येऊ शकणार नाही। याचा अर्थ काय की एखाद्या वस्तू करता मागणी तेव्हाच निश्चित होते ज्या वेळेला व्यक्तीकडे वस्तू खरेदी करण्याची इच्छा आणि वस्तू खरेदी करता लागणारी आर्थिक कुवत या दोन्ही गोष्टी एकत्र येतात। आता आपण मागणीचा त्या ठिकाणी अर्थ पाहिला। आता थोडं मागे जाऊन आपण उत्पादनाची पण त्या ठिकाणी माहिती करून घेऊ। जसं मी तुम्हाला म्हटलं की उत्पन्न मिळालं, वस्तू हव्या आहेत, आर्थिक कुवत आहे, वस्तू खरेदीची इच्छा आहे, पण जर उत्पादनच नसेल तर काय करणार तुम्ही? त्यामुळे मागणी प्रत्यक्षात येण्याकरता तशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होणं हे आवश्यक आहे। आता उत्पादन म्हणजे काय? तर आदानांचं प्रदानामध्ये रूपांतर करणारी क्रिया म्हणजे उत्पादन। आता आदान म्हणजे काय? तर उत्पादनाकरता जे कच्चा माल, साधन सामुग्री हे जे लागतं त्याचं रूपांतर, मग ते श्रमाच्या साह्याने असेल किंवा यंत्राच्या साह्याने असेल किंवा एखादी प्रक्रिया करून असेल, ज्या वेळेला त्याचं प्रदानात रूपांतर होतं म्हणजे इनपुटचं ज्या वेळेला आउटपुट म्हणजे उत्पादन याच्यामध्ये रूपांतर होतं तेव्हा त्याला उत्पादन असं म्हणतात। उदाहरणार्थ समजा आपल्याकडे कापूस आहे आणि त्या कापसावर आपण विणण्याची प्रक्रिया केली, रंग देण्याची प्रक्रिया केली, तर त्याचं कापडामध्ये रूपांतर होईल। म्हणजे कापूस हे इनपुट आहे आणि कापड हे आउटपुट आहे। जर आता आपल्याला कापड हवं असेल तर ते कापड आपल्याला मिळण्याकरता प्रथमता कापसाचं म्हणजे या इनपुटचं कापडामध्ये म्हणजे आउटपुटमध्ये रूपांतर होणं आवश्यक आहे। आता हे कोण करेल? तर जे ज्या व्यक्ती या उत्पादक म्हणून काम करतात त्या व्यक्तीच हे कार्य करू शकतील। जसं मी पूर्वी आपल्याला म्हटलं की अलीकडे आपण काही तयार करण्यापेक्षा बाजारातून वस्तू घेऊन तिचा वापर करण्याची पद्धत पडलेली आहे। पूर्वी कसं होतं, मला जर कापड हवं असेल, मला जर घर बांधायचं असेल, तर मी स्वतः त्या ठिकाणी साधन सामुग्रीचा उपयोग करून ते करत असे। पण आता कापड हवं असेल तर आपण काय करतो, दुकानात जातो आणि कापड घेतो। म्हणजे जसजसं विशेषीकरण झालं, जसजसं यंत्रसामुग्रीचा वापर वाढला, तसतसं स्वतः उत्पादन करण्याची पद्धती नामशेष होऊन आपण उत्पादनाकरता दुसऱ्यावर अवलंबून राहू लागलो आणि या उत्पादनाची मग त्या ठिकाणी मागणी पण वाढली, उत्पादनाचं प्रमाणही वाढलं आणि त्यातून रोजगाराची निर्मिती पण झाली। म्हणजे आता आपण कोणकोणत्या संकल्पना पाहिल्या एकदा परत उजळणी करूया। आपण उत्पन्न म्हणजे काय ते पाहिलं, उपभोग म्हणजे काय ते पाहिलं, उपयोगिता म्हणजे काय ते पाहिलं, मागणी म्हणजे काय हे पाहिलं। मागणी बरोबरच आपण उत्पादन म्हणजे काय याचाही आता विचार केला। आता जे उत्पादक असतात ते कशाकरता उत्पादन करतात? तर त्यांना नफा मिळवायचा असतो। आपण एखादी वस्तू कमी खर्चात उत्पादन करून ती वस्तू जास्त किमतीला ग्राहकांना विकून मधला जो गाळा असतो किंवा मधलं जे मार्जिन असतं त्याला नफा असं म्हणतात। म्हणजे अनेक वेळा नफा याची देखील स्वतंत्रपणे एक व्याख्या अर्थशास्त्रामध्ये आहे। आणि नफा म्हणजे व्यवसायातील धोका आणि अनिश्चितता पत्करण्याकरता संयोजकाला मिळणारा मोबदला म्हणजे नफा, अशी नफ्याची व्याख्या देखील केली जाते। म्हणजे आता नवीन संकल्पना परत आपण अभ्यासली ती म्हणजे नफा, आणि तो नफा कोणाला मिळतो? तर उत्पादकाला मिळतो। आता पूर्वीच्या काळी म्हणजे एक व्यक्ती व्यवसायाकरता लागणारं भांडवल हे गुंतवत असेल, स्वतःच्या जवळचं घरातलं किंवा नातेवाईकांकडून घेऊन तो व्यवसायामध्ये भांडवल गुंतवत असेल आणि उत्पादनाची प्रक्रिया सुरू करत असेल। पण आता काय झालंय की मोठमोठी यंत्रसामुग्री आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर झाल्यामुळे एका व्यक्तीजवळची गुंतवणूक आधुनिक उत्पादन पद्धतीला पुरणारी नाही. मग अशा वेळेला व्यक्ती काय करते तर ज्या वित्तीय संस्था असतात मग त्याच्यामध्ये तुमच्या बँका आल्या सहकारी संस्था आल्या यांच्याकडनं कर्ज घेऊन व्यक्ती व्यवसाय करू लागली आणि जसा व्यवसायाचा व्याप वाढत गेला तसा मग आपल्या उत्पादन संस्थेचा शेअर बाजारात विकून व्यक्ती भांडवल उभ्या करू लागल्या. म्हणजे काय झालं की उत्पादकांनी एखादी कंपनी स्थापन केली संस्थांकडनं कर्ज घेतलं त्याला अधिक विस्तार करण्याकरता सामान्य लोकांकडनं देखील त्यांनी त्यांची बचत शेअर्सच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाकडे वळवली. आता या ठिकाणी काय होतं की एक व्यक्ती व्यवसाय सुरू करते भांडवल त्याला अन्य व्यक्ती पुरवतात आणि मग हे जे शेअर होल्डर्स असतात हे शेअर होल्डर्स त्या व्यवसायाचे मालक बनतात. म्हणजे मालकी कोणाची झाली केवळ त्या एकट्या व्यक्तीची नाही तर ज्या ज्या व्यक्तींनी त्या व्यवसाय संस्थेचा शेअर खरेदी केलेला आहे तेवढ्या पुरता वाटा किंवा मालकी त्या व्यवसाय संस्थेवर त्या शेअर होल्डरशी आहे. म्हणजे बघा उत्पादन वाढल्यामुळे अधिकाधिक उत्पादन करण्याची गरज निर्माण झाल्यामुळे व्यवसाय संस्थेचं स्वरूप देखील बदललं. एक व्यक्ती असं पूर्वी जे स्वरूप होतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोप्रायटरशिप असं म्हणतो ते आज प्रचंड विस्तारलं. म्हणजे तुमची कंपनी मुंबईत असेल तर तुमचा शेअर होल्डर भारतात कुठेही असू शकतो. अनेक कंपन्यांचे शेअर होल्डर्स परकीय व्यक्ती व संस्था देखील असू शकतात. म्हणजेच एक उत्पादन हा साधा घटक संपूर्ण व्यवसायाची संपूर्ण आर्थिक रचनेची जी पद्धती आहे ती पद्धती बदलवून टाकतो. आता या ठिकाणी आपण उत्पादन पाहिलं व्यवसाय संस्थेचं कसं स्वरूप बदललं हे पाहिलं. आता व्यवसाय संस्था म्हणजे नेमकं काय तर ती व्याख्या अशी आहे की व्यवसाय संस्था म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीचं आदानातून प्रदानात रुपांतर करणारी आणि त्याच्याकरता बाजारातील अनिश्चितता व धोका स्वीकारणारी व्यक्ती किंवा संस्था. अनेक वेळा आपण अर्थशास्त्रामध्ये व्यवसाय संस्था आणि उद्योग या दोन वेगळ्या संकल्पना मानल्या जातात. आता काय होतं आपण उद्योगांची निर्मिती उद्योग हा शब्द आपण सरसकट वापरतो पण अर्थशास्त्राच्या संकल्पनेनुसार या दोघांमध्ये सूक्ष्म असा फरक आहे. समान स्वरूपाच्या उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्थांचा समूह म्हणजे उद्योग अशी उद्योगाची व्याख्या करण्यात येते. म्हणजेच समान वस्तू निर्माण करणाऱ्या एक 10 व्यवसाय संस्था असतील तर त्या सर्व व्यवसाय संस्थांचा समावेश एका उद्योगामध्ये होतो. पण आता आपल्याला माहिती आहे की कोणतीही वस्तू अलीकडच्या काळामध्ये ही सारख्या स्वरूपाची असत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर टूथपेस्ट घेतली ज्याची आपल्याला रोज गरज भासते तर तसं पाहिलं तर ती गरज जी आहे ती गरज म्हणजे आपले दात स्वच्छ करण्याकरता ती वस्तू आपल्याला लागते. आता आपण अशा वेळी कोणतीही टूथपेस्ट घेतली तरी त्यातून काही फारसं नुकसान आपलं होणार नसतं पण आपल्याला अमुक एकच टूथपेस्ट आपण खरेदी करतो आणि मग त्या वस्तूची आपल्याला सवय लागल्यामुळे आपण दुसऱ्या प्रकारची वस्तू मागत नाही. म्हणजे बघा जर आपण टूथपेस्ट निर्माण करणाऱ्या उत्पादन संस्थांचा उद्योग एक केला किंवा त्यांचा उद्योगात समावेश केला तर तसं आपल्याला टेक्निकली करता येत नाही. कारण का तर एका पेस्टमध्ये आणि दुसऱ्या पेस्टमध्ये फरक आहे. तिच्यामधले घटक वेगळे असतील तिचा रंग वेगळा असेल, तिची टेस्ट वेगळी असेल, तिच्यामधले काही जे गुण आहेत ते गुण वेगळे असतील, किंवा हे जरी काही नसलं तरी तुम्हा आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि म्हणून आपण हीच टूथपेस्ट घ्यावी. म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये उद्योगाची कल्पना सुद्धा बदललेली आहे. वस्तू सारख्या आहेत म्हणून त्याचा एका उद्योगामध्ये समावेश करणं आजच्या परिस्थितीला शक्य होत नाही, कारण वस्तूमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भेद हे वेगळे हे निर्माण झालेले आहेत. किंवा तसे जर भेद नसतील तर ते भेद जाहिरातीद्वारे निर्माण केले जातात. आपण रोज वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर, रेडिओवर, अगदी बसमधून चाललो असलो तरी अनेक वस्तूंच्या आपल्याला जाहिराती दिसतात आणि प्रत्येक जाहिरात हेच म्हणत असते की आमचंच उत्पादन सरस आहे, आपण तेच वापरा. आता या जाहिरातीमुळे काय होतं की आपला जो मत आहे ते मत बदलण्याचं काम या जाहिराती करतात. जर तुम्हाला एखादी वस्तू बाजारामध्ये इंट्रोड्यूस केली असेल तर अगोदरची किंवा अस्तित्वातील वस्तूंपेक्षा ही कशी वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जाहिरातीमधनं होतो. आणि मग ते खरं असेल की नसेल माहीत नाही, पण आपलं मत बदलतं आणि आपण ती वस्तू मग खरेदी तर करून बघूया असं म्हणून आपण ती वस्तू खरेदी करतो. आणि जर ती आवडली तर आपण त्या वस्तूचे कायमचे ग्राहक बनून जातो. म्हणजे वस्तूभेद हा केवळ फिजिकल किंवा वस्तूमध्येच्या स्वरूपामध्येच असतो असं नाही, तर अनेक वेळा तो काल्पनिकरित्या निर्माणही केला जातो आणि त्यातून मग व्यवसाय संस्थेच्या स्पर्धेला एक वेगळं वळण मिळतं. आजचं युग हे जाहिरातीचं युग आहे असं आपण वारंवार म्हणतो आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून तर या स्पर्धेला अत्यंत महत्व आहे. म्हणजे अनेक वेळा जाहिरातींचा इतका अतिरेक होतो की भारत सरकारने देखील तुम्हाला जर एखादी जाहिरात अयोग्य वाटली किंवा तिच्यामध्ये काही वस्तूमध्ये काही गुण नसताना त्या जाहिरातीमध्ये ते भासवले गेलेले आहेत असं जर वाटलं तर त्याची तक्रार देखील आपण करू शकतो. एवढं आज जाहिरातीला महत्व प्राप्त झालेलं आहे. जाहिरातीमुळे ग्राहकांचं वर्तन जे आहे त्या वर्तनाला वळण लावण्याची ताकद या कंपन्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि त्यातून जर ग्राहकांच्या पैशाचा अपव्यय झाला किंवा जाहिरातीत सांगितलेलं आणि प्रत्यक्ष वस्तू याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असेल तर मग ग्राहक न्यायालयामध्ये दाद देखील मागू शकतात. म्हणजे एका जाहिरातीमुळे एवढ्या प्रकारची संपूर्ण अदलाबदल घडामोड ही घडत असते आणि त्याच्यामुळे आपण असं अनेक वेळा म्हणतो की खरंच आपण जागरूक व्हायला पाहिजे, नुसत्या जाहिराती पाहून आपण काही वस्तू खरेदी करू नये. म्हणजे बघा आता मी काय केलं की जी संकल्पना आहे अर्थशास्त्रामधली ती संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कशा प्रकारे वापरली जाते, कशा प्रकारे आपल्या उपयोगी पडते हे मी आपल्याला आता सांगत आहे. म्हणजे आता आपण उत्पादन पाहिलं, वस्तूची मागणी पाहिली, जाहिरात पाहिली, उत्पन्न पाहिलं, उत्पादन म्हणजे काय ते पाहिलं, उपयोगिता म्हणजे काय, उपभोग म्हणजे काय, या संकल्पना आपण पाहिल्या. जसं मी तुम्हाला मग म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला गरजा या आपल्या भागवाव्याच लागतात. त्याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे आवश्यक गरजा, त्याच्यानंतर आवश्यक गरजा पूर्ण झाल्यानंतर सुखसोयीच्या गरजा, थोडस चांगल्या प्रतीचं अन्न, चांगल्या प्रतीचे कपडे, चांगल्या प्रतीचं घर, ह्या सुखसोयीच्या गरजा त्या ठिकाणी असतात. आणि चैनीच्या गरजा म्हणजे आवश्यक गरजा सुखसोयीच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती आपल्या काही चैनीच्या गरजा त्या ठिकाणी भागवू लागते. जसं मोटार गाडी, मोठा बंगला, अशा प्रकारचे की ज्या आता पूर्ण करणं किंवा त्या गरजा भागवणं हे आपलं एक त्या ठिकाणी स्टेटस सिम्बॉल हे बनतं. म्हणजे गरजांचं वर्गीकरण जे आपण पाहिलं, आवश्यक गरजा, सुखसोयीच्या गरजा आणि चैनीच्या गरजा, या गरजा पूर्ण करण्याकरता व्यक्ती उत्पन्न मिळवते आणि त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करते. आता या गरजा भागवण्याकरता वेगवेगळी क्षेत्र ही कार्यरत असतात. म्हणजे आपल्या अन्नधान्याची गरज शेती क्षेत्र भागवतं, जंगलापासून आपल्याला रबर, आपली कागदाची गरज, म्हणजे प्राथमिक क्षेत्र ज्याच्यामध्ये शेती, जंगल, पशुपालन, खाणकाम यांचा समावेश होतो, ते प्राथमिक क्षेत्र आपली गरज भागवतं. आपली औद्योगिक उत्पादनाची जी गरज असते, मग कॉम्प्युटर असतील, रेडिओ असेल, टीव्ही असेल, मोटारगाडी असेल, सायकल असेल, ज्या यांत्रिक वस्तूच्या आपल्या गरजा असतात, त्या गरजा द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर हे भागवतं. त्याच्यामध्ये बांधकामाचा देखील समावेश होतो. आणि तिसरं व महत्वाचं म्हणजे सेवा क्षेत्र, टर्शरी सेक्टर, की ज्याच्यामध्ये व्यापार, विविध व्यवसाय, वस्तू वाहतूक, दळणवळण, वस्तू साठवण्याकरता गोदाम आणि वित्तीय सेवा यांचा समावेश होतो. आज आपण पाहतो की सेवा क्षेत्राचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नातला हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आणि तो का वाढला, तर वस्तू उत्पादनाबरोबर विविध प्रकारच्या सेवा या ग्राहकांना आवश्यक वाटू लागलेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आज आपल्याला सेवा लागते. उदाहरणार्थ आपल्याला गावाला जायचं आहे, तर आज तुमचा टूर प्लॅन करून देणारे अनेक वेबसाईट किंवा अनेक संस्था देखील त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला फिरायला जाण्याकरता कोणतं ठिकाण चांगलं आहे, कशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊ शकता, तुमचे हॉटेल्स त्या ठिकाणी कशा प्रकारे रिझर्व करता येतील, अशा प्रकारची सेवा देखील आज आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून सेवा क्षेत्र जे आहे, त्यांनी अनेक बारीक सारीक गोष्टींची दखल ही घेतलेली आहे. आणि म्हणून सेवा क्षेत्राचा विस्तार हा अधिकाधिक होऊ लागलेला आहे. आणि विकसित अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नातलं हे जास्त असतं. तशाच प्रकारची स्थिती आज आपल्या देशामध्येही होऊ लागलेली आहे. आणि म्हणून प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या तीन क्षेत्रांमार्फत आपल्या एकूण गरजा या भागत असतात. आणि प्रत्येक क्षेत्र हे एकमेकांना पूरक असं त्या ठिकाणी असतं. आणि या क्षेत्रांमार्फत आपल्याला जीवन जगण्याकरता जे काही उत्पादनं, वस्तू व सेवा हव्या असतात, त्या वस्तू व सेवा या मिळत असतात. आता आपण वस्तूची जी मागणी आहे, ती मागणी कशी ठरते याच्याबद्दल थोडं विचार करू. म्हणजे मग आपण पाहिलं की उत्पन्न तुमच्याकडे आहे, म्हणजेच वस्तू करता पैसा खर्च करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, कुवत तुमच्याकडे आहे, आणि वस्तू खरेदीची इच्छा पण तुमच्याकडे आहे. आता वस्तू करता जी मागणी आहे, ती मागणी या दोन घटकांबरोबरच अन्य काही घटकांवर देखील अवलंबून असते. म्हणजे आता थोडंसं मागे जाऊन आपण पाहिलं की प्रत्येक उत्पादकाला नफा हा मिळवावाच लागतो, कारण त्यांनी उत्पादनाचा खर्च हा केलेला आहे आणि म्हणून नफा कमवणं हे त्याचं प्राथमिक उद्दिष्टच आहे. आता जोपर्यंत त्याच्या वस्तूला मागणी येत नाही, तोपर्यंत त्याच्या वस्तूची विक्री होणार नाही, आणि विक्री होत नाही तोपर्यंत त्याला नफा मिळणार नाही. म्हणून मग आता आपल्या वस्तूची मागणी वाढण्याकरता किंवा ती निर्माण करण्याकरता जाहिरातीसारख्या घटकांचा तो वापर करतो आणि जाहिरातीवर खर्च करू लागतो. अलीकडच्या काळामध्ये जाहिरात खर्च हा जणू काही उत्पादन खर्चाचाच एक महत्वाचा अंग हे बनलेला आहे. आणि सेलिंग कॉस्ट ज्याला आपण म्हणतो, ते एकूण उत्पादन खर्चा इतकंच त्या ठिकाणी महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आता आपण असं बघूया की मागणी कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असते आणि त्या घटकामध्ये बदल झाले तर वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो। आता आपण या ठिकाणी एका सिंगल वस्तूची किंवा एका वस्तूची मागणी जरी त्या ठिकाणी गृहीत धरली असली तरी या मागणीचं महत्व हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार मोठं आहे। म्हणजे ज्याला आपण जनरल लेवल ऑफ डिमांड म्हणजे वस्तू व सेवांकरता एकूण मागणी किती आहे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यावरून त्या अर्थव्यवस्थेमधली रोजगाराची आणि उत्पन्नाची स्थिती ही ठरत असते। आता प्रथम आपण पाहिलं जो महत्वाचा उत्पन्नाचा भाग आहे की आपल्याकडे उत्पन्न आहे आणि म्हणून आपण वस्तू व सेवांना मागणी करू शकतो। तर मागणी ठरवणारा पहिला घटक हा ग्राहकाचं उत्पन्न हा आहे। ग्राहकांना उत्पन्न किती मिळत आहे उत्पन्नाची पातळी किती आहे त्याच्यावरून वस्तू व सेवांना मागणी किती असेल हे ठरतं। जर हे उत्पन्न जास्त असेल तर साहजिकच वस्तू व सेवांना मागणी जास्त राहील। याउलट जर उत्पन्न कमी असेल तर वस्तू व सेवांची मागणी ही अल्प पातळीवर किंवा कमी त्या ठिकाणी असेल आणि म्हणून उत्पन्न हा वस्तूची मागणी ठरवणारा पहिला त्या ठिकाणी घटक आहे। दुसरा आहे ग्राहकांच्या आवडीनिवडी। ग्राहकांच्या आवडीनिवडी या जर बदलत असतील त्याच्यात वारंवार चढ उतार होत असतील तर मग साहजिकच काही वस्तूंची मागणी वाढणं काही वस्तूंची मागणी कमी होणं अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्तन किंवा अशा प्रकारचे बदल हे आपल्याला दिसून येतील। पुढचं आहे लोकसंख्या। जर एखाद्या राष्ट्राची लोकसंख्या मोठ्या म्हणजे खूप असेल प्रचंड असेल तर साहजिकच तेथील लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवांची मागणी देखील जास्त असेल। पण जर लोकसंख्या मॉडरेट असेल म्हणजे योग्य पातळीवर असेल फार जास्तही नाही फार कमी नाही कारण लोकसंख्या कमी असणं देखील तेवढंच धोकादायक आहे जेवढं लोकसंख्या जास्त असणं आहे। त्याच्यामुळे जर लोकसंख्या ही मर्यादित असेल तर साहजिकच वस्तू व सेवांना जी मागणी असते ती मागणी देखील त्या ठिकाणी मर्यादित राहील। मग आपण विचार केला तो घटक म्हणजे जाहिरात। जर जाहिरातीचा वापर हा फारसा होत नसेल तर साहजिकच प्रस्थापित वस्तूंना मागणी ही जास्त राहील। पण अनेक वेळा जाहिरातीद्वारे वस्तूंमध्ये काल्पनिक भेद निर्माण करून ग्राहकांच्या मनामध्ये काल्पनिक भेद निर्माण करून जर मागणी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला तर साहजिकच मग विशिष्ट वस्तूंना किंवा विशिष्ट उत्पादनांना मागणी ही जास्त राहील आणि तिच्यात चढ उतार देखील आपल्याला अनुभवास येतील। पुढचं आहे सरकारी धोरण। सरकारचं धोरण हे मग ते उत्पन्नाच्या बाबतीतलं असो किंवा करांच्या बाबतीतलं असो आपल्याला माहिती आहे की आपण जेवढं उत्पन्न मिळवतो तेवढं उत्पन्न काही आपल्याला खर्च करता येत नाही कारण त्याच्यावर आपल्याला सरकारला कर द्यावे लागतात आणि सर्व कर देऊन सर्व कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन देऊन जे आपल्या हातात उरतं त्याला वेळशक्ती उत्पन्न किंवा डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात। जर सरकारचे कर जास्त असतील तर साहजिकच आपल्या उत्पन्नातला मोठा वाटा सरकार कराच्या रुपानं काढून घेईल आणि मग आपल्याकडे उत्पन्नातील अल्प भाग किंवा तुलनेनं कमी भाग हा वस्तू व सेवांच्या मागणी करता उरेल। मग अशा परिस्थितीमध्ये वस्तू व सेवांची मागणी ही साहजिकच मर्यादित राहील कारण तुमचं जे उत्पन्न आहे त्यातील मोठा भाग सरकारने कराच्या रुपात अगोदरच काढून घेतलेला आहे। म्हणून सरकारचं धोरण नेमकं काय आहे कर धोरण यावर देखील वस्तूची मागणी ही अवलंबून असते। पर्यायी आणि पूरक वस्तूंची संख्या किती आहे त्यांच्या किमती किती आहेत यावर देखील वस्तूची मागणी ही अवलंबून असते। जर एखाद्या वस्तूला भरपूर पर्याय उपलब्ध असतील म्हणजे तशाच प्रकारची गरज अन्य वस्तू पण भागवू शकत असतील तर मग आपल्याला अन्य पर्यायी वस्तूंकडे वळता येतं आणि त्यांची मागणी वाढवता येते. त्याचप्रमाणे एका वस्तूला एक गरज भागवण्याकरता ज्या आपल्याला जी मूळ वस्तू असते त्याच्या जोडीला जी वस्तू लागते पूरक वस्तू, की या दोन वस्तूंशिवाय आपली गरज ही पूर्ण होऊ शकणार नाही, उदाहरणार्थ मोटार गाडी आणि पेट्रोल, तर यांची संख्या किती आहे, त्यांच्या किमती कशा आहेत, याच्यावर देखील त्या वस्तूंकरता असणारी मागणी ही अवलंबून असते. म्हणजे हे घटक हे अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांची मागणी हे निश्चित करणारे असतात. आता वस्तूची जी किंमत असते ती वस्तूची किंमत आणि तिची मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. किंमत वाढली तर साहजिकच वस्तू करता असणारी मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की तिला असणारी मागणी ही वाढते. हा एक सर्वसामान्य असा नियम आहे आणि तो आपला दैनंदिन अनुभव देखील आहे. अनेक वेळा असं आपण म्हणतो की नाही सध्या भाव जास्त आहेत आपण आपली मागणी ही पुढे ढकलूया. म्हणून वस्तूची किंमत आणि तिची मागणी याचा जो संबंध आहे हा संबंध व्यस्त स्वरूपाचा आहे आणि मागणीचा वक्र म्हणून जो मागणी वक्र असतो तो डावीकडून उजवीकडे येणारी अशी एक रेषा असते की जी रेषा वस्तूची किंमत वाढली असता तिची मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता तिच्याकरता असणारी मागणी वाढते, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आपल्याला देतो. आणि आता वस्तूची किंमत व तिची मागणी याच्यामधून जे नातं आपल्याला मिळतं ते नातं असं सांगतं की जर एखाद्या उत्पादकाला वस्तू करता असणारी मागणी वाढवायची असेल तर त्याकरता त्याला वस्तूची किंमत ही कमी करावी लागेल, म्हणजे त्या वस्तूला मागणी ही निर्माण होईल. आता प्रत्यक्षात असं होतं का? तर प्रत्यक्षामध्ये जसं मी मगा म्हटलं जाहिरातींचा वापर करून ही मागणी वाढवण्याचा आणि ती उच्च पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. कारण किंमत कमी केली तर उत्पादकाचा जो खर्च असतो तो भरून निघणं हे दुरापास्त होतं. त्याचबरोबर जर किंमत कमी केली तर वस्तूची गुणवत्ता देखील कमी झाली असं ग्राहकांना वाटतं, हे दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे अलीकडच्या उद्योग व्यवसायामध्ये किमतीतून एकमेकांशी स्पर्धा करणं हे अनैतिक मानलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही आपल्या स्पर्धकाशी व्यवसाय स्पर्धकाशी स्पर्धा करताना वस्तूची किमतीचा वापर करू नये, त्याच्याऐवजी अन्य प्रकारांचा वापर करावा. मग त्याच्या जाहिरात असेल, त्यानंतर चांगल्या प्रकारची गुणवत्ता असेल, वस्तू वापरानंतर ग्राहकांना देण्यात येणारी सेवा असेल, असे कोणतेही मार्ग तुम्ही अंगीकारा, परंतु किमतीचा वापर करून व्यवसायामध्ये दुसऱ्या व्यावसायिकावर अत्यंत अनिष्ट असा परिणाम होईल अशा प्रकारचं वर्तन करू नका, अशी एक नैतिक भूमिका व्यवसाय जगताकडून घेण्यात येते. आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये किमतीचा फारसा वापर विक्री वाढण्याकरता करण्यात येत नाही. आणि जर तशा प्रकारचं कोणी वर्तन केलं तर ते निश्चितता असं मानता येतं आणि मग त्या व्यावसायिकाला काही वेळेला आपला व्यवसाय हा बंद देखील त्या ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे वस्तूंची किंमत आणि तिची मागणी याच्यामध्ये हा जरी संबंध असला तरी प्रत्यक्षामध्ये किमतीचा वस्तूची मागणी वाढवण्याकरता जो वापर आहे तो वापर हा खूप काळजीपूर्वकरित्या करणं हे फार आवश्यक आहे. आणि अनेक वेळा आपण पाहतो की जर अशी किंमत स्पर्धा झाली तर मग नाईलाजानं सरकारला त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागतो आणि मग ती घडी व्यवस्थितपणे बसवावी लागते. आता आपण असं पाहिलं की व्यवसाय संस्थेचा जो आपण विचार केला त्या व्यवसाय संस्थेची जे प्राथमिक उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट हे नफा कमवणं हेच आहे. पण एकदा नफा कमवायला सुरुवात झाली की अन्य गोष्टींना देखील प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जसं मी मगा म्हटलं की तुमच्या प्राथमिक गरजा या सर्वात महत्वाच्या आहेत, पण त्या पूर्ण झाल्यानंतर आपण चैनीच्या सुखसोयीच्या गरजांकडे परत लक्ष घालतोच. म्हणजे आता अन्न वस्त्राची गरज पूर्ण झाल्यावर थोडं सुखसोयीच्या गरजा आपण त्या ठिकाणी पूर्ण करायला प्राधान्य देतो किंवा तसं वळू लागतो. तर तशाच प्रकारचं काहीसं हे व्यवसाय संस्थेच्या एकूण उद्दिष्टामध्ये पण होतं. म्हणजे नफा कमवणं हे तर अगदी बेसिक किंवा अत्यंत अत्यावश्यक असं तुमचं उद्दिष्ट आहेच. नफा नसेल तर तुम्ही काही त्या ठिकाणी करू शकणार नाही, म्हणजे तुमचं अस्तित्वच त्या ठिकाणी धोक्यात येईल. पण नफ्याबरोबरच अन्य देखील त्या ठिकाणी उद्दिष्ट ही व्यवसाय संस्थांची असतात. आता त्याच्यामध्ये दुसरं जे उद्दिष्ट आहे म्हणजे अपार्ट फ्रॉम सिक्युरिंग हायेस्ट प्रॉफिट, दुसरं उद्दिष्ट आहे की आपलं बाजारामध्ये स्थान निर्माण करणं. म्हणजे आपण एक जबाबदार उत्पादन संस्था आहोत, आपल्या उत्पादन संस्थेची उत्पादनं गुणवत्तापूर्ण आहे, आपल्या उत्पादन संस्थेबद्दल ग्राहकांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपल्या उत्पादन संस्थेबद्दल ग्राहक हे जागरूक आहेत, आपण ग्राहकांची काळजी घेतो, ग्राहकांना सेवा पुरवतो, आणि म्हणून आपलं बाजारामध्ये एक चांगली कंपनी किंवा चांगली व्यवसाय संस्था की जी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर काळजी घेते, अशा प्रकारचं स्थान हे व्यवसाय संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे केवळ ग्राहक आणि व्यवसाय संस्था यांचे संबंध हे नुसते आर्थिक नाहीत, तर त्या पलीकडे देखील जाऊन आपण ग्राहकांच्या प्रती असणारी जबाबदारी, मग ती सामाजिक जबाबदारी असेल, आर्थिक जबाबदारी असेल, ग्राहक आणि संस्था यांचं त्या ठिकाणी नातं असेल. उदाहरणार्थ आता अनेक कंपन्या, मग त्या बिस्किट निर्माण करणाऱ्या असतील किंवा फाउंटन पेन निर्माण करणाऱ्या असतील, तर आपल्या एकूण उत्पन्नाच्या 2% ते वाटा सामाजिक कार्याकरता खर्च करतात. तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असेल की ही वस्तू आपण विकत घ्या, यातला 2% हिस्सा हा मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात येतो. आता ही त्यांची जी सामाजिक जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडण्याकरता, पूर्ण करण्याकरता त्यांनी बाजारात स्वतःचं स्थान हे निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून अशा कंपन्या असं मानतात की ग्राहक आणि उत्पादन संस्था यांचा संबंध हा केवळ आर्थिक नाही तर त्याही पलीकडे आहे. म्हणून आपलं दुसरं उद्दिष्ट म्हणजे बाजारात स्वतःचं स्थान निर्माण करणं हे व्यवसाय संस्थांचं असतं. पुढचं उद्दिष्ट आहे वस्तूची विक्री वाढवणं. आणि जसं मी मगा म्हटलं की जोपर्यंत आपण वस्तूची विक्री वाढवत नाही, नवीन नवीन बाजारपेठा काबीज करत नाही, तोपर्यंत व्यवसायाचा विस्तार होणार नाही, आपली वस्तू लोकांपर्यंत लोकांना कळणार नाही, लोकांपर्यंत जाणार नाही, आणि मग जो दीर्घकाळामध्ये आपल्याला जो नफा मिळणार आहे त्या नफ्यावर मग परिणाम होईल. म्हणून बाजारात स्थान निर्माण करण्याबरोबरच आपली वस्तू वेगवेगळ्या बाजारामध्ये कशा प्रकारे उपलब्ध होईल याच्याकरताही व्यवसाय संस्था प्रयत्नशील असतात. आणि त्याकरता मग त्या डिस्ट्रीब्युशन चॅनल किंवा वस्तू वितरणाची जी साखळी आहे ती साखळी तिचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करतात. आज आपण पाहतो भारतामध्ये तुम्ही अगदी किती दूरवर गेलात तरी ज्या आवश्यक अशा दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला तिथे अगदी छोट्या दुकानामध्ये देखील मिळतात. याचं कारण का? तर आपल्या वस्तूची विक्री वाढवण्याकरता व्यवसाय संस्थांनी डिस्ट्रीब्युशन चॅनल किंवा वितरण व्यवस्था इतकी सक्षम केलेली आहे की दूर गेलेल्या ग्राहकाला देखील अंतराच्या दृष्टिकोनातून जो दूर गेलेला आहे ग्राहक त्याला देखील त्याला त्याच्या वापरासाठी रोजची वस्तू ही तिथे देखील मिळेल. आणि म्हणून वस्तूची विक्री वाढवणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट व्यवसाय संस्थांचं असतं. पुढचं आहे बाजारपेठांचं नेतृत्व करणं. अनेक वेळा आपण असं पाहतो की एखादी संस्था ही चांगल्या प्रकारे काम करत असते, बाजारात तिचं स्थान असतं, चांगला नफा तिने कमवलेला असतो, मग अशा वेळेला त्या व्यवसाय संस्थेची अपेक्षा अशी वाढते की अन्य व्यवसाय संस्थांनी आपल्याकडे एक लीडर म्हणून पाहावं. आपण काय निर्णय घेतो त्याची त्यांनी कॉपी करावी. म्हणजे आपण जर आपल्या उत्पन्नाचा एक ठराविक हिस्सा स्त्री शिक्षणाकरता किंवा मुलांच्या शिक्षणाकरता किंवा कॅन्सर पीडितांकरता देत असू तर अन्य कंपन्यांनी देखील तशा प्रकारचं काम करण्याकरता आपल्याकडे एक आदर्श म्हणून बघावं आणि त्यातून आपल्याला बाजाराचं नेतृत्व करता यावं. हे नेतृत्व करण्याचं संधी आपल्याला मिळावी अशा प्रकारचं उद्दिष्ट व्यवसाय संस्थेचं असतं. एकदा बाजारामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली की मग त्यातून अनेक आर्थिक फायदे देखील होऊ शकतात. मग अशा वेळेला एखादी कंपनी टेक ओव्हर करणं, आपण अलीकडे वाचतो की अमुक एक कंपनी या कंपनीने विकत घेतली, किंवा एकूणच किंमत धोरण ठरवणं की वस्तूची किंमत प्रत्येकाने त्या ठिकाणी किती आकारावी, किंमत नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याकडे कसं येईल, असाही व्यवसाय संस्थेचा उद्देश असतो आणि त्या उद्देशाने ते काम करत असते. आणि पुढचं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे राजकीय महत्व प्राप्त करणं. उद्योग व्यवसायातील जे स्थान असतं ते त्या स्थानाचा वापर करून सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडण्याकरता, उद्योग जगताच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडण्याकरता आपल्याला सरकार दरबारी बोलवण्यात यावं. आपण पाहतो की आता आपल्या देशामध्ये अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया चालू आहे आणि अर्थमंत्री उद्योग जगताच्या प्रतिनिधींशी त्या ठिकाणी चर्चा करतात. मग त्याच्यामध्ये तुमचं कराबाबतचं काय म्हणणं आहे, बाजाराचा विस्तार करण्याकरता आपल्याला काय करता येईल, हे ते जाणून घेत असतात. म्हणजे आपल्या व्यावसायिक स्थानामधून केवळ आपला नाही तर संपूर्ण उद्योग जगताचा विकास घडवून आणणं आणि त्याचबरोबर बाजारामध्ये एक स्वतःचं स्थान नेतृत्व प्राप्त करून आपली आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी देखील पार पाडणं हे त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट असतं. आणि जसजशी व्यवसाय संस्था अधिक जुनी आणि प्रगल्भ होत जाते तसतसं त्या व्यवसाय संस्थेला मग सरकार दरबारी तिचं वजन वाढतं आणि मग सरकार देखील व्यावसायिक निर्णय घेण्याकरता बाबा उद्योगांवर किती कर आकारावा किंवा उद्योगांना कोणकोणत्या सोयी सवलतींची गरज आहे, औद्योगिक वसाहती कुठे निर्माण कराव्यात, उद्योगांना आवश्यक असणारं समजा परकीय गुंतवणूक पाहिजे असेल तर त्याच्याकरता नियम हे कसे शिथिल करता येतील, अशा अनेक प्रकारे त्या ठिकाणी सरकार आणि उद्योजक यांच्यातून हा संवाद होतो. आणि अशाच उद्योजकांना त्यात संधी मिळते की ज्यांनी आपलं बाजारात स्थान निर्माण केलेलं आहे, काही सामाजिक कार्य केलेलं आहे आणि ज्यांचा बाजारामध्ये दबदबा आहे. तर अशा प्रकारचे व्यवसाय संस्थांचे उद्दिष्ट असतात. आज आपण ज्या संकल्पना अभ्यासल्या त्याची मी एकदा तुम्हाला यादी वाचून दाखवतो. पहिलं आहे उत्पन्न, दुसरं आहे गरजा, तिसरं आहे मागणी, व्यवसाय संस्था, उपभोग, उत्पादन, उपयोगिता, व्यवसाय संस्थांचे उद्दिष्ट, नफा, एवढ्या संकल्पना आज आपण अभ्यासलेल्या आहेत. आपण या पुस्तकातील घटकाचं वाचन करताना या आपल्या संवादाचा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आठवून त्याचा तुम्ही लाभ घ्या, जेणेकरून पुस्तक वाचताना तुम्हाला आपला हा जो संवाद आहे त्यातल्या अनेक गोष्टींचा, आपण जी चर्चा केली त्यातील मुद्द्यांचा लाभ होईल आणि तुम्ही मग एक स्वतः एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना असं एक टिपण तयार करा आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला प्रत्यक्षामधलं जे जे काही आढळून येतं, उदाहरणार्थ जाहिराती, मग जाहिराती खऱ्या किती खोट्या किती, मग आपण जाहिराती पाहून जर खर्च करायचा असेल तर मग ग्राहकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, असे बारीक बारीक जे इतर विश्लेषणाचे मुद्दे आहेत ते मुद्दे देखील आपण काढून त्याच्यावरही विचार करा की जेणेकरून संपूर्ण विषयाचं आकलन तुम्हाला होईल आणि या आकलनाचा प्रत्यक्ष जीवन जगताना म्हणजे प्रत्यक्ष बाजारात खरेदी करताना तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर कराल. कारण आपलं उत्पन्न हे मर्यादित असतं आणि ते जर आपण फसव्या जाहिराती किंवा आपल्या तारतम्याने खर्च केलं नाही तर मग साहजिकच आपले पैसे वाया जातात आणि ते वेस्टेज होतं. ते पैशाचं जे वेस्टेज आहे त्यातून आपल्या गरजाही भागत नाही. आणि मग असे करणारे जे कंपन्या किंवा विक्रेते असतात त्यांचं फावतं आणि मग ते ग्राहकांना अगदी मूर्ख बनवून त्यांच्याकडे पैसा रुपये जे सोर्सेस असतात ते आपल्याकडे ओढून घेतात आणि ग्राहक मग फसवला जातो. म्हणजे अर्थशास्त्राच्या या संकल्पना अभ्यासताना केवळ थिओरिटिकल विचार न करता प्रत्यक्षामध्ये त्याचा कसा वापर करावा याचा आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी अध्ययन करा, जेणेकरून नुसतं अर्थशास्त्र तुम्ही शिकाल असं नाही तर अर्थशास्त्राचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचं देखील तुम्हाला ज्ञान होईल. तर आपण आता इथे थांबूया आणि पुढल्या शुक्रवारी आपण यातील पुढल्या संकल्पनांबद्दल अधिक जाणून घेऊया. धन्यवाद.